आप सुन रहे हो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विद आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये 10:41 आणि स्वच्छता ग्रहांबद्दल जरा बोलणं सुरू आहे। लोकांच्या मनात काय अपेक्षा आहे जरा ऐका।
खरना बोलतो नाशिक मधून।
बर खरना साहेब काय करता आपण आयुष्यात?
काय नाही सर, ड्रायव्हिंग।
वा वा वा, आणि खऱ्या अर्थानं तुमच्या फील्ड मधल्या लोकांना खूप जास्त गरज असते सार्वजनिक स्वच्छता गृहांची।
हो सर, म्हणूनच कसं आहे आता पंचवटीमध्ये ना, पंचवटीमध्ये फार स्वच्छतागृह खराब आहे, तो एकदम म्हणजे त्याची परिस्थितीच नाही असे।
बरोबर,
तिथे जावा आणि पर्यटक इथे येतात मेन म्हणजे बाहेरचे जे पाहुणे लोक आहेत ते सगळे पंचवटीमध्ये येतात।
बरोबर,
तिथे स्वच्छतागृह स्वच्छ झाले पाहिजे। कारगे महाराज पूल आहे तिथे आहे एक स्वच्छतागृह, त्याच्या आधी एक पाहिजे होता, कारण की तिथे ना तो वरती गेलेला आहे तो आणि लोकांना दिसत नाही तिथे इथे वरती स्वच्छतागृह असेल म्हणून।
अच्छा,
हाईट वर गेलेला आहे तो, थोडा खाली पाहिजे आणि म्हातारे लोक तिथपर्यंत जाऊ नाही शकत अशी गोष्ट आहे मेन।
संजय साठे बोलतो।
बोल बोल, कुठच्या एरिया बद्दल बोलशील? डिअर,
तर माझं असं म्हणणं होतं, त्रिमूर्ती चौक आहे ना जो सिडको मध्ये नवीन नाशिक मध्ये,
बर
तिकडे काय स्वच्छता गृह नाही येत।
अच्छा अच्छा अच्छा, नेमका स्पेसिफिक एरिया मला सांग, कुठच्या भागाबद्दल बोलतोय नेमकं?
त्रिमूर्ती नवीन नाशिक त्रिमूर्ती चौक।
बरोबर,
नाही का?
हा हा हा,
तर तिकडचं बोलतोय, तर तिथं दत्त मंदिर चौक ते त्रिमूर्ती चौक यामध्ये कुठं स्वच्छता गृह नाही येत। तिथं कसं म्हणजे तिथं मार्केट पण भरतं, भाजी मार्केट, त्याच्यामुळे तिथं स्वच्छता गृह पाहिजे।
कुलकर्णी बोलतोय।
कुलकर्णी साहेब काय करता आयुष्यात?
मी रिटायर्ड बँकर आहे।
म्हणजे आता आयुष्य सुकर झालंय म्हणायला हरकत नाही। बर काय, कुठच्या एरिया बद्दल बोलतो?
जो कार्यक्रम चालू आहे ना स्वच्छता ग्रहाबद्दल, तर ऍक्च्युली स्वच्छता ग्रह असायला पाहिजे पण ते स्वच्छच राहिलेलं पाहिजे। मेंटेनन्स इज अनदर पार्ट। आता मी इकडे सोमेश्वरच्या पुढे राहतो,
बर
सोमेश्वरला मध्ये सिंहस्था मध्ये बरेच स्वच्छताग्रह टेम्पररी उभे केले होते पत्राचे।
बरोबर बरोबर,
पण ते नंतर हटवले आणि परत जैसे थे परिस्थिती, देर इज नो प्लेस ऍक्च्युली। आता ओपन एरिया असल्यामुळे देर इज नो प्रॉब्लेम फॉर जेंट्स, बट फॉर लेडीज इज अ बिग प्रॉब्लेम।
बरोबर बरोबर बरोबर, पण तरी सुद्धा
जवळ 5-6 किलोमीटर मध्ये नाही आहे माझ्या अंदाजे याच्यामध्ये।
अच्छा, सोमेश्वर पासून पुढे आणि अलीकडे सुद्धा?
हा, म्हणजे गावापर्यंत जवळजवळ तिकडे तुमच्या जेहान सर्कल पर्यंत जर बारकाईने बघितलं, पब्लिक सर्व्हिस म्हणून नाहीये असं घरगुती आहे कुठे इकडे तिकडे।
बरोबर,
त्याला असायला पाहिजे। हे आता जे साहेब बोलले त्यांनी याचा सुद्धा विचार केला असेल का नाही मला माहित नाही, बट यू हॅव नॉट मेन्शन दिस एरिया। गंगापूर रोड बद्दल चर्चा झालेली ऐकली मी।
बरोबर, कालच्याला मी सुद्धा हा प्रॉब्लेम सांगितला होता सरांना की गंगापूर नाक्यापासून म्हणजे अगदीच आपल्या अशोक स्तंभापासून गंगापूर नाका, गंगापूर नाक्यापासून भोसला सर्कल, भोसला पासून सोमेश्वर आणि पुढे सुलाच्या टर्न पर्यंत कुठेच स्वच्छतागृह नाहीये।
नाहीच आहे, करेक्ट।
बरोबर बरोबर,
आता माझा बंगला रस्त्यावर आहे,
बर
काही वेळा गाडी थांबते आणि मला म्हणतात सर एखादा रिक्वेस्ट आहे आमच्यावर, लेडीज आहेत इमर्जन्सी इज देअर, तर मला त्यांना मग माझ्या घरामध्ये न्यावं लागतं ना बऱ्याच वेळा इमर्जन्सी त्यांच्याकडे बघून।
सुनते रहो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विथ आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो।